बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, किशोरी मुलींनी आरोग्याच्या काळजीसाठी रोज सकाळी उठून व्यायाम करावा, पोषक आणि सकस आहार घ्यावा, त्याचप्रमाणे बाहेरचे खाणे टाळावे, रोज भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. जर कधी आजारी झालात तर लगेच डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्यावेत. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.